नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हचं ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 5 जुलै बुधवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. पक्षातील घडामोडीनंतर सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शिंदे सेनेच्या गुलाबराव पाटलांविरोधात निवडणूक लढवायची असेल तर अजित पवारांकडे जाऊन उपयोग नाही असे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितले. पिंपळातील महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाला अडथळ्यांची मोगरी लागली आहे. विना परवानगी पुतळ्याचे काम सुरू करून जागाही महापालिकेच्या नावावर झालेली नाही असे असतानाही त्याचे काम निम्म्यापेक्षा जास्त झाल्याचं माहिती अधिकारी कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी म्हटले आहे. पावसाळा आला म्हणजे गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा असे जणू समीकरणच आहे. मात्र हा मोह आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करून यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी शहरात मात्र सर्वत्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री झाल्याचे दिसत आहे. ताकद दाखविण्यासाठी दोन्ही गटाच्या बैठका बुधवारी मुंबईत बोलविण्यात आल्या आहेत. या बैठकांना आमदार, खासदार, जिल्हा तालुका अधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त आमदार पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करीत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवरील बस थांब्याजवळ मंगळवारी सकाळी 10:30 सुमारास कामकाजाला जाण्याची लगबग सुरू असताना एक 16-चाकी ट्रेलर अतिवेगाने काळ घेऊन आला. त्याने वेगवेगळ्या वाहनांना धडक दिल्याने 10 जण ठार झाले तर 28 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 4 गंभीर आहेत. शाहरुख खान चित्रपटाच्या एका शूटसाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला गेला होता. तिथे त्याचा अपघात झाला, त्यानंतर त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रियाही करावी लागली. दुखापतीमुळे शाहरुखच्या नाकातून रक्त येऊ लागले, त्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन सुद्धा करण्यात आले. मात्र या बातमीने त्याचे चाहते काहीसे चिंतेत पडले होते. मात्र आता शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यात शाहरुखची एक झलक पाहिल्यानंतर त्याचे चाहते आनंदित झाले आहे. शाहरुखला बुधवारी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आणि विमानतळावरील फोटो तो तंदुरुस्त दिसत आहे, उत्तम दिसत होता. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. आपल्या मतावर ठाम राहायला शिका. कधी कधी निर्णय चुकला ना तरी चालेल. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.